வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹஷாந்தே. குண்டலினி கவரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய ஜய ஜய. யத் கரோஷி யதஷ்னாசி யத் ஜுகோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்பணம். गेले दोन तीन चार रविवार झाले आपला हा श्लोक चाललेला आहे. अर्चन भक्ती, पादसेवन, अर्चन वंदन आणि दास्य असे जे भक्ती प्रकार, त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या खुणा आपण पाहतो आहोत. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. जो भक्तीनी अर्पण करतो पत्र पुष्प फल आणि तोय, त्याची भक्तीची भेट मी सेवन करतो. मात्र एक शब्द प्रयतात्मनहा हा खूप महत्वाचा आला. त्या नियत चित्त ज्यांनी आपलं चित्त आवरलेलं आहे अशा पुरुषाची भक्तीची भेट मी सेवन करतो असं भगवंत म्हणाले. आणि नववा अध्याय चाललेला आहे भक्ती म्हणजे ही अनन्य भक्ती, असाच इथं अर्थ होतो. अनन्य याचा अर्थ त्याच्या खेरीज दुसरा कोणीही नाही. अशा भावनेने तोच एकमेव आहे आणि आपला हितकर्ता देखील तोच आहे अशा भावनेने त्याला अर्पण करणं. पत्र पुष्प फल तोय, पान फुलं फळं आणि पाणी जे खरं म्हणजे सर्वत्र निसर्गात सहज आहे, आपलं नाहीये, परमेश्वराचंच आहे, त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि त्यालाच अर्पण करायचं आहे. इतकंच नाही तर आपल्या फार उपयोगाचं देखील नाही, ते त्याला अर्पण करायचं आहे. आपण ज्याचा खूप कमी उपयोग करतो अशा गोष्टी सुरुवातीला अर्पण करायला सांगितल्या. अर्पण भाव वाढवण्यासाठी म्हणून, अभ्यासासाठी म्हणून या खूपच चांगल्या आहेत की ज्याच्यावर खूप खास करून आपली सत्ता आहे असा आपला भ्रम राहत नाही. पत्र अर्पण करण्यामध्ये काहीच अडचण नाही, फूल अर्पण करण्यामध्ये काहीच अडचण नाही. निसर्गातून निर्माण झालेला आहे आणि अर्पण करतो आहे, आपलं नाहीच आहे. पण अर्पण भाव मात्र आपला आहे. अर्पण भावाचा अभ्यास मात्र याच्यातून होतो. शिवाय भक्तीची एक भावना याच्यामध्ये राहते. ही जी भक्ती आहे ही भक्ती परमात्म्याचं स्वरूप लक्षात घेऊन मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना। सर्व जगत अव्यक्त मूर्तीन अशा मीच व्यापून राहिलेलो आहे आणि अशा परमात्म्याशी अनन्यता। सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः। अशा प्रकारच्या साधनांनी दैवी प्रकृतीचा आश्रय धरून अनन्य मनानी, म्हणजे मन आपल्यापाशी किंवा आपल्या इंद्रियांपाशी ठेवण्याच्या ऐवजी त्याच्यापाशी ठेवणं, मनाने देखील तो आठवणं, तो आळवणं, मनामध्ये देखील नेहमी त्याचा वास असणं, म्हणून या अध्यायाच्या शेवटी देखील मन मना भव मद भक्ताः मद याजी माम नमस्कुरु असे शब्द आलेले आहेत। आणि हा अर्पण करणारा जो पुरुष आहे तो पुरुष विविध प्रकारच्या साधना हाताळून आपलं चित्त आवरायला शिकलेला असा आहे। असंही म्हणता येईल की पत्र पुष्प फल तोय अर्पण करत असताना आणि त्यालाच सार सर्वस्व मानत असताना आपल्या मनामध्ये देखील त्याला सर्वोच्च प्राधान्य देत असताना चित्त आवरण्याची सवय लागते। तो साधक तर आहेच आणि म्हणून त्याचा पुढचा अभ्यास यत करोशी यदश्नासी यत जुभोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम। हे एवढं सगळं पत्र पुष्प फल तोय अर्पण करणारा मग आपली कर्म अर्पण करायला सुरुवात करतो। खरं म्हणजे जर विवेक असेल, विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी असं समर्थ म्हणतात। जर धड विवेक असेल तर लक्षात येतं की पत्र देखील अर्पण जे करायचं आहे, आपली वस्तू आपण अर्पण करत नाहीये, ज्याला मी माझी असं म्हणतो ती अर्पण करत नाहीये, पत्र देखील त्याच्याच दुनियेतून आलेलं आहे आणि त्याला अर्पण करतो आहे, मी नाही निर्माण केलेलं, पुष्प देखील तसंच, फल देखील तसंच आणि तोय देखील तसंच। मग कर्म मी केलेली ज्या शरीराने आपण कर्म करतो ते शरीर ज्या अन्नावर पोचलं जातं ते अन्न काही आपण निर्माण केले, आपण कर्म करतो हे मान्य आहे। ज्या संस्काराने आपण कर्म करू ते संस्कार काय आपले आपण मिळवलेत का कोणी आपल्यावर केलेले आहेत, शरीर देखील बाहेरच्या पंचतत्वांवरच पोचलं गेलेलं आहे। आपलं शरीर असं म्हटलं तरी देखील आणि त्या शरीराने केलेली जी कर्म आहेत तर ती कर्म जर अर्पण करायची असतील तर कर्ता भाव अर्पण करायला लागतो। कर्म अर्पण करणं म्हणजे कर्ता भाव अर्पण करणं, मी करतो हा भाव काढणं, हा भाव गेला हर युक्तीनी हर प्रयत्नांनी तो जावा पण तो गेला मात्र पाहिजे। याच्याकरता कर्म मला अर्पण करून कर, कर्म माझा प्रित्यर्थ कर, फळच अर्पण कर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगळ्या युक्त्या भगवंतांनी सांगितल्या, पुढे 12व्या अध्यायामध्ये सांगितल्या। आज आपण पाहणार आहोत यत जुहोषी ददासी यत यत तपस्यसी। ज्याचा ज्याचा म्हणून होम करशील, ज्याचं दान करशील आणि जे तप म्हणून करशील ते मत अर्पण बुद्धीने कर्म कर। हे सगळे कर्म प्रकार देखील आहेत, कर्म करणं, भोग भोगणं, यदश्नासी यत जुहोषी होम करण, ददासी यत दान देण, यत तपस्यसी तप करण, हे जसे कर्म प्रकार आहेत तसं हे अहंकाराचं विश्लेषण आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं की नुसतं अहंकार म्हणून आपल्याला कळत नाही, पण अहंकाराच्या ज्या ज्या क्लुप्त्या आहेत, युक्त्या आहेत, त्या या सगळ्या आहेत. मी करतो, मी भोगतो, मी होम करतो, मी दान करतो, मी तप करतो, या अंगाने अहंकार जगामध्ये बराच खेळ खेळत असतो. कोणी कोणी मला भेटायला येतात, तसे एक असेच होम करणारे गृहस्थ मला भेटायला आलेले होते. ते अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार करत होते. रोज प्रत्येकाने आपल्या घरी अग्निहोत्र करावं, त्याच्यामध्ये गायीचं गोमूत्र, शेण आणि काही काही सामग्री आपल्या घरात जर केली तर त्याचे अनेक फायदे कसे होतात, वातावरण कसं शुद्ध होतं. अगदी बॅक्टेरियल जे आणि डास वगैरे इथपासून सगळा उपयोग कसा होतो, हवा कशी शुद्ध होते, असं सगळं सांगत होते. या होमाचे असे कितीतरी फायदे सांगितल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की हा होम मग हवा शुद्ध राहण्यासाठी करायचा का, घरातली हवा शुद्ध राहण्यासाठी हा होम करायचा असं तुम्हाला म्हणायचंय का, असं तुम्ही सांगताय का? तर नाही म्हणाले, आपल्या धर्माचं रक्षण आहे त्याच्यामध्ये. त्यांना काही केल्या सांगता येईना की हा होम नक्की कशासाठी करायचा आहे, काही केल्या त्यांना सांगता येईना. कारण धर्म म्हटल्याबरोबर धर्म म्हणजे काय असा प्रश्न आला. एकदा मनुष्य खोलात बोलायला लागला की मग खोलात जायलाच लागतं, मग धर्माने सांगितलेलं काय आहे. आत्मदर्शनाचं तत्व यांनी कसं साधलं जाईल, धर्माची जर सर्वात मोठी गोष्ट असेल तर मोक्ष ही आहे. अग्निहोत्राने हे कसं साधलं जाईल, हे कसं साध्य होईल. ते म्हणाले खूप लोक करतायत, खूप लोकांना फायदा झालेला आहे. खूप लोक आपल्या सांगण्यामुळे हा होम करायला सिद्ध झालेले आहेत आणि करताहेत, यामुळेच त्यांचे डोळे चमकत होते. त्यांच्या स्वतःमुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे खूप लोक अग्निहोत्राच्या एका उत्तम क्रियेच्या कर्माकरता प्रवृत्त झालेले आहेत, याच्यातच त्यांचे डोळे चमकत होते. त्यांचा सगळा अभिमान त्यांच्या शब्दामध्ये भरून राहिलेला होता. पत्र पुष्प फल तोय हे जसं अर्पण बुद्धीनी भगवंतांनी सांगितलं, अग्निहोत्र सोडा कोणताही जरी होम झाला तरी तो होम होम कशाचा करायचा असतो. होमामध्ये एखादी गोष्ट अर्पण केली आणि नाहीशी झाली तर उर्वरित काय राहतं, काय राहायला हवं. होम दुर्गुणांचा करायचा असतो, होम दुष्कृत्यांचा करायचा असतो, होम अहंकाराचा करायचा असतो, स्वार्थाचा करायचा असतो, होम आपली आपल्या अधिकाराच्या भावनेचा करायचा असतो. होम ज्याला मी माझं माझं असं समजतो त्याचा करायचा असतो, आणि बाकीचे सगळे होम ही प्रतीक आहेत. होमानी खूप पवित्रता येते, होमानी खूप चित्तशुद्धी होते. पण केव्हा होते, तेव्हा होते की जेव्हा त्या पोटी ही गोष्ट केल्यापोटी आपण त्याच्याबरोबर थोडासा थोडासा आपला अहंकार देखील समर्पण करतोय अशी भावना असेल. नुसते जवस, नुसते तीळ, नुसते तांदूळ, नुसते गहू, त्यांनी कोणता होम होईल? अशा प्रकारची भावना जोपर्यंत येत नाही होमामध्ये, मदरपण भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होमाचा निश्चित उपयोग काय? मग शास्त्रज्ञांना बोलवावं, कशी हवा शुद्ध होते ते दाखवावी, तो आहे ते उपयोग निश्चित आहे. पण तेवढ्याच करता होम मुळीच नाही. आपल्या आपल्या धर्मामध्ये तर, धर्म मी सांगतो, धर्मामध्ये तर प्रत्येक गोष्टीच्या वेळेला होम सांगितलेला आहे. आपण वास्तू शांत करतो तर तो होम आहे, आपण लग्न करतो तेव्हा देखील होम आहे, मुंज करतो तेव्हा देखील होम आहे. कशाचा होम आहे? जो पूजेला बसलेला असतो आणि होमाला बसलेला असतो त्याचं लक्ष असतं, कोण कोण येते, त्यांचं नीट चहा पाणी चाललंय ना, नाश्ता वगैरे घेतायत ना, मधून अधून सूचना देत असतो, इकडे धूर झालेला असतो. नंतरचं केटरिंग घेऊन येणारे लोक वेळेवरी येणार आहेत ना, इकडं निम्मं लक्ष असतं. संध्याकाळचा कार्यक्रम आहे, त्या होमाचं एकदा उरकलं की मग चांगले चांगले दागिने घालायचे आहेत, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या आहेत, लोकांना सामोरं जायचं आहे, अहंकाराचं पोषण करायचं आहे. बोलवलेले सगळे लोक यावेत आणि आपल्या घरी जेवून तृप्त होऊन जावेत अशी भावना देखील आहे. वाईट काहीच नाहीये, पण याच्यामध्ये होमाची मूळ भावना नाहीशी होते. लग्न करताना होम आहे, कशाचा होम आहे? मुंज करताना होम आहे, कशाचा होम आहे? आतापर्यंत जे जीवन जगलास, आईच्या मांडीवर बसून जेवण जेवायचं, शेवटचं जेवण आईच्या मांडीवर बसून जेवलेलं, आणि मग गुरुगृही जायचं आहे, अध्ययन करायचं आहे, आपला मुलगा म्हणून वाढवला पण आता समाजाला उत्तम शिक्षण देऊन अर्पण करण्याची सिद्धता करायची आहे, म्हणून होम आहे ना. मुंजीतला होम कशा करता आहे कोणालाच माहीत नाही, कशा करता आहे? मदरपण भावनेलाच आहे, पण मदरपण भावनेनी होत नाही ही अडचण आहे. वास्तू शांत आहे, वास्तुशांतीचा होम कशा करता आहे? वास्तू शांतच असते. अशांत वास्तू तेव्हा असते की जेव्हा आत वास्तूमध्ये राहणारा अशांत असतो, तेव्हा वास्तू अशांत असते. पण वास्तू शांत केल्याची जी भावना आहे, ती भावना जे पवित्र समाधान देते, त्या समाधानापोटी तरी हा नंतर त्या वास्तूत समाधानाने राहावा. श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी वास्तू शांत नाही, श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी मुंज नाही, श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी लग्न नाही. एकमेकांकरता आपल्या जीवनाचा होम करणं असंच लग्नात आहे ना. होम ही प्रगट क्रिया आहे आणि त्या प्रगट क्रियेमुळं जर काय प्रगट होत असेल, महत्वाच्या महत्वाच्या अशा सगळ्या गोष्टी प्रगट करायच्या असतात.
लग्न कधीही लपून करायचं नसतं, प्रगट करायचं असतं. समाजाला समजायला लागतं की लग्न झालेलं आहे, नेहमी प्रगट करण्याची गोष्ट आहे. अशा करता की एकमेकांकरता म्हणून हे झिजण्यासाठी तयार आहेत, तयार झालेले आहेत. हे दोघं संसार करू इच्छितात आणि समाजाची सेवा करू इच्छितात गृहस्थ धर्मामध्ये जाऊन. मुंज देखील प्रगट करण्याची गोष्ट आहे, गुपचूप करण्याची गोष्ट नाहीये. अशा करता की आता हा विद्याध्ययन करणार आहे, कारण दोन्हीकडून ते बंधन असतं. प्रगट केलं की बंधन आलं, अप्रगट केलं की कधी जबाबदारी सोडायला मोकळा झाला. स्वामीजी म्हणायचे की वास्तू शांत आहे, घरात जावं, फोटो ठेवावा गणपतीचा, सद्गुरूंचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, पांडुरंगाचा, कोणाचा, आणि नामस्मरण करावं चांगलं, दोन तास नाम घ्यावं, झाली वास्तू शांत. तरी देखील वास्तू शांत जी आत्ता केली जाते ती करू नये असं मी तुम्हाला सांगत नाहीये, पण त्याच्या मागची जी भावना आहे तर ती भावना मदरपणच असली पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या अंत्यविधीच्या वेळेला देखील अग्नी पेटवला जातो. त्याचं जे सगळं जीवन आतापर्यंत जे झालं तर ते अग्निनारायणाला अर्पण केलं जातं. पण अग्निनारायणाच्या अर्पणामध्ये परमात्म्याला अर्पण अशीच भावना आहे, अशीच भावना असली पाहिजे. म्हणून तो विधी सांगत असताना, श्राद्ध कर्माचा विधी सांगत असताना जोग महाराजांना नाशिकच्या घाटावर त्या गुरुजींनी सांगायला सुरुवात केली की संकल्प करा म्हणा, पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभवः. ते आपले यशवंत पाठक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक ते म्हणाले, आमच्या समोर घडलेला प्रसंग आहे. त्यांनी त्या गुरुजींची गजांडी धरली. ते म्हणाले, कोणाला म्हणतोस पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा, मी पाप कधीही केलेलं नाहीये, मी पुण्योहम पुण्य कर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभव असंच म्हणेन, असं म्हणाले. संकल्प देखील तसाच असायला पाहिजे, अर्पण देखील तसंच असायला पाहिजे. हा होम अग्निहोत्रासारखा होम करता करता आपलं जीवन समाजाकरता आहे. घरातल्या सगळ्यांना समजलं पाहिजे की एकमेकांकरता आपल्या जीवनाचा होम करणं आवश्यक आहे. कोणीही स्वार्थाने राहता कामा नाहीये. पूर्वी तर एकत्र कुटुंब असत, वेगवेगळे धंदे असत, उद्योग असत, आपल्या आपल्या उद्योगातून थोडे थोडे पैसे चोरणं आणि मौज मजा करणं, अशा प्रकारच्या वाईट सवयी लागू नयेत कोणाला. चार पाच भाऊ असत, एक 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 व्यवसाय एक एक जण सांभाळत असे, कोणी गोठा सांभाळत असेल दुधाचा व्यवसाय, कोणी शेती सांभाळत असेल, सर्वांनी जर एकत्र बसून होम केला सामान्य गोष्टी देखील त्याच्यामध्ये सुधारणं, आणि सर्वात शेवटी आपलं जीवन हे परमात्म्याकरता आहे, परमेश्वराला अर्पण करायचं आहे असा बोध त्याच्यातून घेणं, याकरता होम आवश्यक आहे. जर करायचं असेल तर याकरता आवश्यक आहे. यज जुहोशी, जे काही होमशील ते. आणि या होमामध्ये चौथ्या अध्यायात भगवंतांनी जी वेगळी वेगळी विकर्म सांगितली ती सगळी यज्ञ याच नावाने सांगितली. प्राणान प्राणेशु जुहती, प्राणामध्ये प्राणाचा जे होम करतात, तर हा देखील होम कोणत्याही किमये करता नाही। मला पोफळे काकांनी एक पुस्तक दिलं वाचायला, तृषार्थ पथिक नावाचं, तर त्याच्यामध्ये निरनिराळ्या पद्धतीने सिद्धी संपादन केलेली मंडळी तिकडे हिमालयातून त्या बाहेरच्या भागात येऊन काही ना काहीतरी करून दाखवून परत आत जात होती असं वर्णन आहे। कोणी आपलं सगळं शरीर तपासून पहा, नाडी लागते का पहा, मृतवत मी अर्धा तास पडून दाखवतो, अशा अशा प्रकारचे काही योग्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत। प्राण प्राणांमध्ये होमायचा, पण तो आत्मदर्शनाकरता होमायचा। आणि त्यांनी म्हटले की तो मनुष्य, त्यांनी डॉक्टरांना सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुमच्या आधुनिक वैद्यकीय कुठं बसतंय का बघा, अर्ध्या तासाने मी परत तुम्हाला जिवंत झालेलं दिसेल असं म्हणून ती सगळी क्रिया झाली, ते सगळं यशस्वी झालं। आणि तो म्हणाला की मात्र ही गौण सिद्धी समजा, परत हिमालयात जाताना मुख्य जीवन आहे ते आत्मदर्शनाकरताच आहे, परमात्मा प्राप्ती करताच आहे। प्राणाचा प्राणामध्ये होम, मनाचा मनामध्ये होम, इंद्रियांचा इंद्रियामध्ये होम, मग ही साधना झाली। या तपस्यसी मध्ये ते मोडलं, पण बाहेरच्या अंगाने जो होम म्हणून म्हटलेला आहे तो होम देखील सर्व मदर्पण बुद्धीने, परमात्मा अर्पण बुद्धीने असंच घडावं। आणि ददासी यत असं म्हटलेलं आहे, जे जे काही देतोस, जे जे काही अर्पण करतोस, दान करणं, दान करणं ही मोठी गोष्ट आहे। दाता भवती वानवा म्हटलेलं आहे, एक वेळ वक्ता दशसहस्रेशु असं म्हटलेलं आहे। वक्ता ही सामान्य गोष्ट नाही, 10,000 लोकांमध्ये एखादा वक्ता या श्रेणीला असतो, पण दाता मात्र वानवा आहे किंवा नाही कोण जाणे असं सुभाषितकार म्हणतात। दाता असणं ही फार फार कठीण गोष्ट आहे। दाता याचा अर्थ आपल्याजवळ जे आहे, ज्याला आपण आपलं पझेशन म्हणतो आहे, त्याच्यातली एखादी गोष्ट दुसऱ्याला देऊन टाकायची आणि विसरून जायचं। दान, त्याग आणि संन्यास असे शब्द आपल्या संस्कृतीमध्ये आहेत। दान आणि त्याग याच्यामध्ये जो दाता देणारा, दान करणारा असतो, तो फार अहंकाराने पछाडलेला असतो। बऱ्याच वेळेला, मी सर्व प्रत्येक वेळेचं सांगत नाहीये, प्रत्येक व्यक्तीचं सांगत नाहीये, दान घडू शकतं पण दाता असणं ही फार कठीण गोष्ट असते। दान होऊही शकतं एखाद्या वेळेला, पण दान केल्यानंतर आपण दान केलं हेही विसरणं हे फार फार कठीण आहे। कारण दानाची जी तऱ्हा आहे, ती तऱ्हा ही अहंकार वाढवण्याची शक्यता असते। दान केल्यानंतर देखील जी वस्तू दान केली त्याच्या ठिकाणी आपला अधिकार आहे किंवा होता आणि आपण सोडला अशी भावना असते. त्यागामध्ये दान आणि त्याग याच्यामध्ये त्यागामध्ये आहे ते सोडणं आणि त्याचं काय नंतर होईल ते होईल त्याच्याकडे लक्ष न देणं अशी भावना असते. मग दानामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. दान करायचं तर मग ते सत्पात्री पाहिजे, योग्य व्यक्तीला केलं पाहिजे. योग्य व्यक्ती देखील दाताच ठरवणार. योग्य संस्था देखील दाताच ठरवणार. दात्याला सगळा अधिकार आहे कारण त्याच्या जवळची वस्तू तो देतो आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीला दिले, योग्य संस्थेला दिले, योग्य ठिकाणी दिले. आणि योग्य ठिकाणी दिले का नाही दिलं, योग्य व्यक्तीला दिलं की नाही दिलं, योग्य संस्थेला दिलं की नाही दिलं, याचा आयुष्यभर झाडा दाता घेत असतो. दान ही सामान्य गोष्ट नाही. दान करणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा सतत तुम्ही हे दिलं, तुम्ही हे दिलं अशा प्रकारे कोणीतरी आठवण करून दिली तर बरं वाटतं. दान करणाऱ्या व्यक्तीला आपलं नाव शिल्लक राहावं असं वाटतं अशी दानामध्ये अडचण राहते. तुम्ही कितीतरी देवळं पाहिली असतील की त्याच्या पायरीवर देखील वडिलांची, आजोबांची, आईची नावं कोरलेली असतात. म्हणजे पुढे कित्येक काळ, शेकडो वर्ष दात्याचं नाव कायम राहावं असं त्याला वाटत राहतं. एखादी गोष्ट केली, लंडन मेडिकल कॉलेजमध्ये, मोठी युनिव्हर्सिटी आहे, ज्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी त्या युनिव्हर्सिटीला दान केली आणि जगामध्ये फार प्रतिष्ठित अशी संस्था आहे, सामान्य संस्था नाहीये, त्यांनी जेव्हा त्याचं डीड तयार केलं, ट्रस्ट केलं आणि ट्रस्ट डीड तयार केलं, तेव्हा ते स्वतः पदसिद्ध अध्यक्ष असावेत असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं. पण ते ट्रस्ट डीड असं सांगतं की ते गेल्यानंतर देखील पदसिद्ध अध्यक्ष तेच असावेत. आणि आज देखील तिथे ट्रस्टी मीटिंग जेव्हा होते, त्यांच्या विश्वस्तांची मीटिंग जेव्हा होते, तेव्हा त्यांचा भुसा भरलेला असा देह तिथे खुर्चीत बसवलेला असतो. त्यांचं नाव मी विसरलो. भुसा भरलेला देह खुर्चीत बसवलेला असतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होते. आणि त्या मीटिंग पुरतं कोणी अध्यक्ष म्हणून काम पाहावं हा पहिला ठराव होतो आणि ती व्यक्ती प्रत्यक्ष कामकाज करते. मात्र पदसिद्ध अध्यक्ष तिथं बसलेलेच आहेत. एवढं मोठं दान केलं तर कायम मीच अध्यक्ष पाहिजे असं याकरता अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यांचं शव, त्यांचं प्रेत तिथं बसवलेलं असतं आणि कायम बसवलेलं आहे खुर्चीत, आणि त्याच बोर्डरूम मध्ये ती मीटिंग व्हायला लागते. हे कुठं? आणि दान माझ्या प्रीत्यर्थ करा असं भगवंत म्हणतात ते कुठं? दान देणं हे अहंकार मिश्रित नसायला पाहिजे असं भगवंतांना सांगायचंय. दान देखील मग अर्पण बुद्धीने द्यावं असं ते म्हणतात. दानाबद्दल जर सांगायचं झालं तर दान देणाऱ्यांनी आपण आत्मशुद्धी करता देतो आहोत अशी भावना फार बरं येईल. परमात्मा प्राप्ती करता देतो आहोत अशी भावना धरली तर फार बरं होईल. मग अगदी निवारा कुठेही वृद्धाश्रमाला जरी दिलं तरी देखील बिचारे जेवतील तेवढे असे शब्द उच्चारू नका. दिलं आणि मोकळे झाले असं असावं. आणि भगवंतांनी जे दिलं त्याच्यातलं खूप थोडं आपण देतो आहोत हे नेहमी लक्षात घ्यावं. आपल्या दानाबद्दल म्हणजे आपण विशेष काहीच केलं नाही, आपण केलं म्हणजे अशा एका अहंकार मिश्रित नम्रतेने बोलणारे लोक तुम्ही अनेकदा पाहिले असतील. काहीच नाही, काय आम्ही करत असतो असं म्हणत आपण काय काय करतो ते सांगणारे लोक कदाचित तुम्ही पाहिले असतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न शके विखू, न शके स्थितीसाठी म्हणजे कीर्तीसाठी आपण जे जे काही केलं तर ते बोलू शकत नाहीत अशी अशा अर्थाची ओळी आहे. विकू जोडले स्थितीसाठी, आपली कीर्ती व्हावी म्हणून आपण जे बोललो आपण जे केलं ते बोलून ते दौडत नाहीत, वाया घालवत नाहीत. आपल्या केंद्रात मात्र फार वेगळा अनुभव आहे बरं का. या दानाच्या संबंधी किंवा देण्याच्या संबंधी आपल्या केंद्रातला अनुभव फार वेगळा आहे. याचं कारण इथं स्वामीजींनी जे श्रवणाचं तंत्र सुरू केलं, निरूपणाचं तंत्र सुरू केलं, त्यामुळं काय असावं आणि काय नसावं या संबंधीची एक उत्तम भूमिका तयार झाली म्हणून केवळ झालं. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी दिलेलं जे दान आहे, डोनेशन, देणगी, ते खरंच मदरपण बुद्धीनी, भगवंत अर्पण बुद्धीनी असंच केलं. या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो, आपल्या इथल्या एका साधकाने स्वामीजींना एक जागा अर्पण केली 3 एकर. तिथं त्यांचं नाव लावायचं म्हटलं, स्वामीजींनी देह ठेवल्यावर तो प्रकल्प पुरा झाला साधकाश्रमाचा. पण ते स्वतःचं नाव देखील लावायला तयार नव्हते त्या प्रकाराने. इच्छा होती सर्वांची पण त्यांनी त्यांचं नाव काढायला लावलंच. मागच्या वर्षी जे आवाहन आपण केलं नवीन ध्यान मंदिराकरता म्हणून, तर त्यासाठी एका वर्षामध्ये आपल्या इथं येणाऱ्या सामान्य आपण मध्यमवर्गीय लोक आहोत, तुम्ही दिलेली जी देणगी आहे ती देणगी 1,60,00,000 रुपये एवढी झालेली आहे. बरोबर आहे, 1,60,00,000 ही सामान्य रक्कम नाहीये. एका भगिनींनी त्यांना त्यांच्या भावानी प्रॉपर्टीचे म्हणून पैसे दिले, तर त्या म्हणाल्या की माझं सासरी माझ्या घरी चांगलं आहे, मला आणि मध्यमवर्गीय आहेत, मला कशाची वडिलांच्या पैशाची आवश्यकता नव्हती. नाही, माझी मुलं चांगली नोकरी करणारी आहेत, आमचं सगळं चांगलं आहे, तर 8,00,000 रुपये घेऊन माझ्याकडे आल्या. हे सगळे तुम्हाला मी अर्पण करते. आपला प्रकल्प होता त्याचं डिक्लरेशन व्हायच्याही आधी, तर मी म्हणलं एवढ्या पैशाचं एकदम काय कोण काय करणार. त्या म्हणाल्या तुम्हाला काय करायचं ते करा. मी म्हणलं हे पैसे मंडळाला मी देईन. त्या म्हणाल्या मंडळाला एकदा मी तुम्हाला दिल्यावर मी विचारणारच नाही तुम्ही कोणाला देताय ते. त्यामुळे यत करोशी यदशनासी, तर एक एक आजी आजी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की जास्त पैसे जर ठेवले मुलांना नातवंडांना, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तर त्यांना काही कर्तृत्व राहणार नाही, म्हणून माझे म्हणून जे पैसे आहेत ते पैसे मला मंडळाला द्यायचे आहेत. पैशावरचा देखील अधिकार जो आहे तो आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलांना, म्हणजे आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या जगाच्या अंतापर्यंत राहणार आहेत असं वाटून बऱ्याच वेळेला पैशाची व्यवस्था केली जाते. जवळपास अशी उदाहरणं कुठं आणि इथं घडत असलेला इतिहास कुठं हे मी तुम्हाला सांगतोय. दान करण्यासाठी फार धैर्य लागतं, बाकी सगळं व्यक्ती देऊ शकते, पण पैसे देताना फार फार अडचण होते. असं असल्यामुळं या दान या शब्दावर मी केवळ टीकात्मक बोलणार नाही. सर्वसाधारणपणाने जे दान आहे तर ते दान फार विचित्र भूमिकेतून दिलं जातं, मात्र मदरपण भूमिकेतून दिलं जाणारं दान आपल्याला अजूनही, म्हणजे आपला जो सगळा मिळून प्रकल्प आहे, मी मागं सांगितलं तो तुम्हाला की या प्रकल्पासाठी फार मोठ्या फार मोठी उडी आपण मारलेली आहे, मात्र आता मी बोलतोय ते प्रवचनाच्या निमित्ताने आवाहन करत नाहीये असं तुम्ही समजू नका. तरी देखील यावर्षी आणि पुढच्या वर्षी ज्यांनी आपल्या कमिटमेंट म्हणून दिलेले आहेत तर त्याची आवश्यकता मंडळाला आहे हे थोडं विषयांतर करून मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास आपण दोन फ्लॅट घेतले, त्या दोन फ्लॅटची किंमतच 2 कोटी झाली, ध्यान मंदिर आणि दुसरा. आपल्याकडे 1 कोटी 60 लाख जमा झाले. त्याचं इंटेरियर आहे तो, ती संस्था उत्तम रीतीने कार्यरत होण्यासाठी काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणं आवश्यक आहे, तर असं लक्षात घेतलं तर ते मिळून निवेदन केलेलं होतं. त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी आपल्या ज्या कमी त्याकरता आपण त्या जरूर करा, पूर्ण करा असं मी मात्र तुम्हाला या निमित्ताने सांगतो. मात्र हे दानाचं जे प्रकरण आहे, हा दान हा शब्द जो आहे, दुसरा शब्द आहे त्याग. त्याग या शब्दाचा अर्थ दानापेक्षा थोडासा मोठाच राहतो, उंचच राहतो. दान की त्याग असं जर म्हटलं तर त्याग हा शब्द जास्त तेजस्वी आहे, पण त्या त्यागाला देखील मदरपण हीच दृष्टी हवी. कधी कधी त्याग हा वैतागून असतो, तसा नसावा. त्याग केल्यानंतर खरी कसोटी असते, त्याग केल्यानंतर खरी परीक्षा असते. कारण एका बाजूनी त्याग घडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी ज्याकरता त्याग केलेला आहे ती गोष्ट प्राप्तव्य प्राप्त झालेली नसते अशी आहे. म्हणून त्याग आणि संन्यास हे जवळचे शब्द राहतात. ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी संन्यास हा म्हणून अवघड आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग याची तुलना करत असताना अयोगतः जो संन्यास आहे तो संन्यास कठीण आहे असा अभिप्राय भगवंतांनी व्यक्त केला. याचं कारण त्यागात अथवा त्याच्याही पुढची गोष्ट म्हणून संन्यास याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने म्हणजे क्षितिज देखील न पाहता ज्ञानाचं आधीच आपल्याजवळ आहे ते सोडून दिलेलं असतं. त्या ज्ञानाच्या अपेक्षेने आणि देहधारी माणसाला हे कठीण जातं. असा त्याग करणारी मंडळी गौतम बुद्धांसारखी. ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, जर एका बाजूनी पाय काढूनच घेतले तर दुसऱ्या बाजूला पोहोचण्याखेरीज गत्यंतर नसतं. अशा परिस्थितीत जे संन्यास किंवा त्यागी आहेत त्यांनी फार मोठा प्रयत्न करणं आवश्यक असतं. म्हणून ज्यांनी संसाराचा त्याग केला, ज्यांनी धनाचा त्याग केला, त्यांनी केवळ त्यागावर न राहता पुढे परमात्म प्राप्ती करता पराकाष्ठा करणं अत्यंत गरजेचं असतं. यत करोषी यदश्नासी यत जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय. आणि जे तप करशील स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप असं म्हटलेलं आहे. स्वरूप प्राप्तीसाठी मन प्राण शरीर याची आटणी करणं म्हणजे तप. तर हे मदर्पण बुद्धीनी करावं असं भगवंत म्हणतात. पण खरं जर पाहायचं झालं तर गोष्ट अशी आहे की आपण करत असलेलं कर्म हे व्यापक जगडव्याळ भगवंतांनी चालवलेल्या विश्वचक्रामध्येच आहे. असं असल्यामुळं आपण करतो एवढी भावना जर गेली तर ते अर्पणच होत असतं. आपण जो भोग भोगतो तो भोग देखील अंतरात्म्याला प्राप्त होत असतो, आत असणाऱ्याला प्राप्त होत असतो. जर आत असणाऱ्या परमात्म्याकडे लक्ष देऊन भोग भोगला, जेवत असताना आत लक्ष. मी 2 दिवसाचं एक शिबिर घेतलं, थोड्या लोकांपुरतं एक प्रायोगिक शिबिर होतं. असं सांगितलेलं होतं की आपण जेवत असताना देखील साक्षीभाव तरी ठेवा किंवा आत्मभाव तरी ठेवा. मला असं लक्षात आलं की बोलण्याची अनिवार्य प्रेरणा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, ती टाळून खरंच आपण चावत असलेला घास आणि घास हा आत लक्ष देणंच भाग असतं. जर त्याला अर्पण होतोय अशा पद्धतीने जर जेवायचं असेल तर कोणतीही क्रिया करताना बहिर्गामी असणं अशक्यच होतं. चालत असताना देखील, खात असताना, पीत असताना देखील, पाहत असताना देखील. त्यामुळे भोगत असताना देखील अर्पणच होत असतं. कोणाला अर्पण होत असतं? ज्याला अर्पण होत असतं त्याला थोडंसं आठवावं, ओळखावं, आणि मग क्रिया अगदी वरवरची राहते. त्याला सतत आठवणं आणि ओळखणं एवढंच शिल्लक राहतं. आणि देणं देखील, दान देखील जर आत लक्ष असेल, आत सावध असेल, तर मग दान देत असताना देखील दान नेहमी तारतम्याने द्यावं बरं का, एवढं सगळं सांगितलेलं असलं तरी. दान हा जो शब्द आहे याच्यामध्ये जर थोडा बहुत अहंता गृहित असेल तर दान करताना देखील तारतम्यानेच द्यावं. दान इथं ऐकलं म्हणून गणेशोत्सवाची वर्गणी मागायला आलेल्याला तुम्ही हवं तेवढं देऊ नाही शकत. पारमार्थिक अर्थाने जर पाहायचं झालं तर दान करताना देखील आतच लक्ष असावं. बाहेर हवं तेवढं द्या असं सांगण्यासाठी मी निरूपण करत नाहीये. आत लक्ष असावं, आत पाहावं आणि मग बाहेर कृती करावी. आणि होम करताना देखील तसंच असावं आणि तप करताना देखील तसंच असावं. तप करत असताना देखील तप आपलं बऱ्याच वेळेला अहंतेला अर्पण होण्याची शक्यता असते. प्रत्यक्षतः तपामुळे होणारा जो आनंद आहे, मी तुम्हाला विचारू, ध्यानामुळे आनंद होतो तेव्हा तुम्ही कुठे असता? ध्यानामध्ये जेव्हा आनंद होतो तेव्हा तुम्ही नसता, तेव्हाच आनंद होतो. परमात्म्याचा आनंद थेट प्रगट होतो, तो आनंद रूप असल्यामुळे तुम्ही तुम्हाला फक्त विसरणं गरजेचं असतं. म्हणून पाचव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी भोक्तारम यज्ञ तपसाम असे शब्द वापरलेले आहेत. सर्व यज्ञाचा आणि तपाचा भोक्ता तत्वतः मी आहे असं भगवंत म्हणतात. ज्ञात्वा माम शांती मृच्छसी, असं तू जाणलंच की शांतीला प्राप्त होतो. नाम घेतो आणि नामानी जेव्हा समाधान होतं तेव्हा परमात्मा परमात्म्याचं समाधान घेत असतो. जेव्हा ध्यानाने सुख होतं तेव्हा परमात्मा स्वतःचं सुख घेत असतो. तुमचं मन जाण्याची गरज आहे, तुमचा इंद्रिय भाव जाण्याची गरज आहे, तुमचं सारखं मला समाधान मिळतंय का हा मी जाणं गरजेचं आहे की समाधान तिथं ठेवलेलंच आहे. जसं साईबाबा म्हणत असत ना, शेवाळं दूर केलं की पाणी आहेच, पाणी कुठं शोधायला जायचं नाहीये. त्यामुळे तपाचा देखील भोक्ता खरा तोच आहे, त्याला अर्पण करायचं आहे. या सर्व वेळेला एक जर की वर्ड पाहायचं झालं तर आत लक्ष असणं, एवढा एकच की वर्ड आहे. जर तसं असेल तर मग या अहंकाराच्या वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या आहेत. करोशी, अश्नासी, जुभोशी, ददासी, तपस्यसी, या क्लुप्त्या काही काम करू शकत नाहीत. थेट थेट परमात्म्याकडे लक्ष देऊन आणि परमात्म्याला अर्पण होत आहे अशा भावनेनी या सर्व गोष्टी केल्या तर साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करोनी अकरता सहजची झाला, अशी भावना अशी भूमिका प्राप्त होते. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.